사실은 처음에 봤자 학교에 제가 도전단체 걸어가지 않은 것도 도전자들간의 상황과 기자회나 도전자들간의 약속도 사실은 도전하는 것도 무리에 도전하는 일이 있어요. 그러면 그 상황이 있잖아. 그러면 바로 그 상황이 있잖아. 신은 다하고에 자살과의 무한의 그런 프로그램을 갖다가 놓은 거야. 정말 좋아하는 하루도 저 정신을 불안한 것 다 자살과는 너무 크게 자라는 게 서로의 못하는 것처럼도 자살과의 무한의 무한의 공부와 무한의 안다까로 정신을 불안한 것 다로 불안한다는 친구가 신을 하고 자살과의 정신을 그닥 자살과의 정신을 불안한 것 그처럼 지켜주 여러분 제일 작게 되는 것처럼 여러분 삼촌 고인왕이 똑같은 것으로 갔죠. 제 자신의 건강한 생활의 역적인 부분들이 이루어져요. 자신에게 고인왕이 될까 당시 자신과 무엇 따라야 정말 중요한 것처럼 이야기 상식적으로 하고 자신에게 좋지만 제가 무엇 때문에 그렇게 되어야 그 기간에는 역할을 하는 거죠. 그래서 나는 예수님께 들어가는 사건이 처음 숫자 무엇보다 이 결심하는 목표를 잡고거든요. 저는 회원이 있고 또는 회원이 무엇보다 없죠. 저는 결국 무한장차 전역의 권위를 위해 문화적 정치 전략을 갖죠. 자, 그 전의 자체를 같은 데는 직접으로 제가 나가봤던 제가 나가보려고 했었죠. 지금 아르바이트는 갖고 있었죠. 저는 전부 명언을 가르쳐줬죠. 저는 대단 목숨을 가면서 공부하고, 너야만 저는 없다. 저와 지금 아르바이트. 그치. 무슨 이탈할 때, 그치. 나도 가르쳐면 지금 가르쳤죠. 나가 되어야 되는지, 저런 상태, 직접의 법사들은 이상당은 상으로 이루어지는 것은 이사가 성장하던 그 전달인 것 같고 생략하던 알아들이가 도전들이 되었고 생략하기로 하는 대로 기자가 되던 그 누가 될까 제대로 갖고 될까 제자 제자인자 말이라도 말해 제작하는 말 그냥 처음 먹은 국가라는 것 같지 저는 그럴 것이 아침, 자료자들의 아침은 해가를 변하고, 자료자들의 아침은 다를 수 있는 거고, 그걸 변하고, 자료자들은 벌써 다가를 때 바보가를 더 아예 만나자, 자료자들의 아침은 해가를 변하고, 자료자들은 다를 수 있는 거고, 아니, 여러분은 천대를 변하고 갔지. 그 아침까지 여기서 다 약속의 마리아를 구하는 변화를, 전체 모양으로 갔지만, 그래서 그 श्रद्धा आदिया बैठाने योजना के बारे में और जो आप लोग की श्रद्धा हुआ भगवान को जो है सुनने के लिए आता है सुनने के लिए आपको जाति का निर्माण के दौरान सुन दो कर अच्छे बुरे समय जो हो गए सुन लो कर सुनने के लिए बोला जाता है यहाँ तक कि छोटा छोटा लोग अंदर से चलता है किया कर्म ज्ञान से तुम कर अच्छा करो ब्रह्म धर्मात्मा में बचाओ जो ज्ञान है क्या ज्ञान है उसी जिसे करोगे भाषण देता है कि उनकी इच्छा से हमें कहने छात्रों का बहुत करावा हम लोग भगवान का नाम तो निराशा करोगे हमें प्राप्त कराओ तो मेरा कर्म देखने के ज्ञानी क्या चला करें चुकी शरत में भगवान का नाम अगर गुरु होने का बनता हुआ प्रयत्न हो इतना सहज प्राप्त हो कि मैं ऐसे कहीं अठारह अध्याय में तो जो श्लोक सरकार ने समझना ब्रह्म परमात्मा भगवान साक्षात्कार हुए सर्वश्रेष्ठ है भगवान साक्षात्कार सर्वोच्च विज्ञान सत्य विज्ञान भगवान धाम के जो ज्ञान है सर्व साक्षात्कार है सर्वश्रेष्ठ सत्यनाम अभिजानाची सत्यम नाम का भक्त जिसे भक्ति परिचय भगवान जानती तो केवल है परिचय भगवान सत्य हमारे ज्ञानी है सर्व शास्त्रों का अध्ययन करानंतर हमें ब्रह्मत्व फल प्राप्त होते हैं तना को प्राप्त करना चाहती लेकिन भक्तों की आवश्यकता है क्या सराबरण के बाद सुनोर तना किसी जीवन धन का अनुभव होते समय पुनः किसी को लोग है तना खराब बने अज्ञान है सर्व विद्या क्योंकि विद्या क्षेत्र में कार्यरत होती है सभी विद्या आज जावेला इसका जो प्रभाव है तो उद्योग है जगह संपूर्ण का नॉलेज प्रभाव जो उद्योग का है फिर एक संचार गोकरण का है पंचु विनती होने वगैरह सोग्रह से ज्ञान आयोज छह भक्ति द्वारा उन्हें प्राप्त कर सकते सभी भक्ति संपूर्ण स्थिति में सिद्ध भगवान का गति में आसन सर्वज्ञान आदान प्राप्त कर सकते समूह भगवान का ठिकाणी सांगता है कि ही सिद्ध भक्ति समझना केवल शास्त्र परिपूर्ण नहीं है शास्त्र परिपूर्णता नहीं होती परंतु क्या शास्त्रा विश्लेषण करना चाहे भगवान प्रतिनिधि होता है भगवान द्वारे भगवान आपल्याला एक प्राणिक प्रतिनिधि मिळून देतात की या ठिकाणी शुभ्राला मी नियुक्त केलेलं आहे त्याला मी हे सगळं ज्ञान दिलेलं आहे कारण काय पात्रता उद्भवणार आहे कारण तो सर्वश्रेष्ठ भक्त आहे सर्वभक्त भगवान त्यांचं ज्ञान आपल्याकडून घेण्याची पात्रता आहे त्यातून सर्वश्रेष्ठ भक्त झालं पाहिजे त्यामध्ये परिपूर्ण ज्ञान आपल्याकडून घेऊ शकतो नाहीतर आपल्या भक्तीमध्ये अनेक मिश्रणे असतात तुम्ही मिश्रण आपण इकडे या ठिकाणी त्या ठिकाणी आपण वाढत जातो असं सध्या अनेक दिशांना भरलेले असतात त्या शिवकांकडे जाऊन आपण त्याच्या श्रद्धेने मुक्तपणे होऊन जातात तुम्हाला जैनकांकडे जायचं आहे ना पण त्या शिवकांकडे जाऊन काय मला होत तुम्हाला समजलं पाहिजे हे तुझं ज्ञान आलं पाहिजे श्रीदेवाकडे जाऊन शारीरिक स्वास्थ्य मागत असतं त्याबरोबर सगळ्या जाऊन काही मागू शकत नाही आपण किती दुकानं टाकाय स्तरावरतीच आहे भगवंतांकडे आपण त्यांच्याही हुकूम गेलं की भगवान आता उत्तम ठरवलं करतो त्यांचा कथा पूर्ण करतो जेणेकरून आपल्या हृदयाचा शुद्ध करणे तर बाकी पाकिस्तानी करून जे आपल्याला काय करतो तो निश्चित करणार आहे म्हणून या ठिकाणी उद्भवाला नियुक्त केलं कारण उद्भवात सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ याचा अर्थ त्यामध्ये चुकल्यास कलुषित भ्रमण म्हणून अशी श्रद्धा जिथे करून एकाग्रपणे तो त्या मार्गाकडे लागलेला आहे त्यामुळे उद्भवाला सर्वस्व मिळालं असं एवढं कसं नाही म्हणून जर शुद्ध भक्ती हृदयाला असून त्याच्या हृदयात आणखी कुठल्या मिश्रणाची मिश्रण नाही भक्तीमुळे त्या भक्ताला भगवान से अपने तरीके में ज्ञान देता है। परंतु प्रदान के एक प्रकार दुसरा प्रकार दुसरा प्रकार ज्ञान जो किसी का हाथों करो नहीं ही वाली ज्ञान भगवान देता है। हमें उद्धव वाला एक ज्ञान भगवान देता है, समुदाय की हमारा एक ज्ञान दिया जो कोई राम आर्या का अनुगमन करो चला में परिपूर्ण ज्ञान निश्चित प्राप्त हो। जयकर हसन अपना व्यक्ति का अर्थ अपना वाक्य केवल सर्व कोई प्रकार हो गई पूरा अर्थन होकर अगर विचार करता हो तो शक्तिशाली हरिमान असून आपल्या जीवनामध्ये भगवान चैत्रण भगवान शक्ति है भगवान भगवान करण करना जेवी व्यक्ति आपकी लगने भगवान का आदान प्रदान करना थोड़े जास्त गर्दी भगवान चलना होती जेवी अपनी वर्णन वेराम महाराज प्रयत्न मे संघ आपल्याला उद्देशा करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत। आपल्या ज्या काही भक्तीमध्ये ज्या क्रिया आहेत त्या सर्व आपण शुद्ध शक्ती मिळावी म्हणून करत आहोत। साधा एक प्रसाद भगवंताना अर्पण भोग भगवंताना अर्पण करणं ते भोग आता दिव्य भगवंत असता तो आपल्या शरीरामध्ये जर गेला त्यांना छोट्या प्रकारचा दिव्य प्रभाव आपल्यामध्ये भावा पाहिजे। प्रभाव झाल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने एका क्षणात एका भाषेमध्ये खुले झालं पाहिजे। समाधान होत नाही याच प्रकारे ज्या भावने आपण भय भगवंताना अर्पण करतो त्या भावने भक्त भगवान स्वीकार करतात आणि या प्रकारे मुळे करतात। म्हणजे जेवढी आपली आपली म्हणजे आपला जो स्तर भगवंतांचे अर्पण प्रदान करण्याचा भगवान भगवान टाकल्याची तेवढ्या आपल्याकडे आपल्यामध्ये भगवंतांचं काय प्रकारे आदान प्रदान करायचं म्हणून त्या प्रकारे आपण आपल्या गुरुंची आपल्या भक्तीमुळे मार्गामध्ये आपण भगवंतांची फक्त आदान प्रदान न केल्यामुळे आपल्या देवळ्या कमतरता होणार म्हणून आपण नेहमी या भाषेमध्ये सुरुवातीकडेच आपण महाराजांनी केला पाहिजे असं त्या प्रकारे मोबाईल त्या ठिकाणी उद्योगाला तिथे नेहमी आपल्याला सांगता येतो कशा प्रकारची करुणा भगवान आपल्याला राखतात उदाहरणार्थ पूर्णपूर्णता भगवान काही विमारायांसोबत कोच वाचवून त्याला सांगतात विमारायांसोबत कोच वाचवल्याने त्याच्यावर काय करायचं करुणा होऊ शकत नाही त्या व्यक्तीला आठवतो अशा प्रकारे भगवान जे हे वर करणे सर्व काही देवांना प्रदान करून त्यांना संतुष्ट नाही शेती करणं ही या सर्व भौतिक लाभाचा कमतरती आहे उद्देश आपल्याला या जगामध्ये जय घन गुण चांगला आणि हे मिळवून देणं सुगंधांचं कार्य नाही सुगंधांचं कार्य उद्या शिक्षा कमी करत आहे हे सर्व काही ज्या भगवंतांनी नियुक्त केलेलं आपले आई असेल आपले संबंधी आपले देवी देवता सर्वजण आपल्याला मिळून जातात भगवान आपल्याला या खाली शेवटच्या ज्या प्रकारे आपण वाचवूयात त्या प्रकारे पात्र बनला पाहिजे आणि तिथे त्याच्या मुद्दा औरंगाबाद ठिकाणी सांगताय औरंगाबादने उद्योगाला दसरीच्या आश्रमाने जाण्याचा सल्ला दिला कारण त्या ठिकाणी नरनारायण ऋषी रुद्रय स्वरूपात दसरीच्या आश्रमाकडे श्री मूर्तीच्या स्वरूपात आणि ज्यांनी अध्यात्म प्रगती केली आहे ते मंदिरातील श्री मूर्तीपासून स्वरूपाने प्रेरणा प्राप्त करू शकतो आता जो तुम्ही त्यांना अध्यात्म प्रगती केली आहे तो हर्षविग्रहाचे समोर येऊन संतोष आराम करा सर्वत्र आज भगवान हे शांतीपूर्णांची बोलायचे तुम्हाला तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी सध्या करायची मात्र मोठी चिंता कसा आदर आपल्याला पण भगवंत कसा आराम करून करतात भगवून बोलतात शिक्षकाला तुम्ही बोलतात मंदिरांमध्ये जायचो त्यामुळे त्या मंदिरांच्या मंदिराकडे सामान्य प्रयत्नाचे की या मंदिरांमध्ये व्यवस्था कशी चाललेली आहे त्या मंदिरांमध्ये कशा प्रकारे भक्ती वाढते हे मंदिरांच्या तोंडाकडे बघून कसं कसं काय होऊ शकतो पण देवता स्तरावर भगवंतांचा आनंद सुगंध असतात म्हणून सत्कार सुंदर घटना देवताला सांगतात सर्व शुक्रमध्ये आश्चर्य झाली त्याला चारूच लागला होतो आणि चारूच्या घटीमध्ये सर्व उत्साह होतो देवता लागलो म्हणून भरपूर तयारी मंडळामध्ये चालली होती आणि विशेष आकर्षण होतो की राधाकृष्णांच्या भगवंतांची स्थापना होणार होती मग जे प्रकरण वगैरे सर्वजण त्या ठिकाणी खूप धावपळ लागले होते लग्नाची एवढे सगळे तयार झाले होते शेजार आपले आधी आकर्षणावर बसले होते आणि जो लग्न करणार आहे तो प्रत्येक वेळेला विचारायचा प्रकारांना काही विचारायचा आणि परत ती व्यवस्था करायचा परत उठायचा शेजारने जवळच्या आठवडे अमेरिकात जातीने लक्ष करून आपण एकत्र आहे आपण एकत्र आहे आणि त्याचा मंडळ या ठिकाणी आपण करूया थ्री मंथ लेटर उन्नीस जून वृंदावन श्रीपदाच्या जिवंत लेटेस्ट पाठवर जास्त पाहिजे लागले श्रीपदाच्या गावले गप्प्याकडे तर रेल्वे मी इशू जाताची लागेल चिंतू जे असते की पोल ओवर तीस पेज ऑफ बुक न्यू इशू सच्चे काम भेटा व्यवस्थित सुरू करत होतो यांची आम्ही जायचं नवीन काही आलं म्हणून मॅगझिन आलं ब्यूटिफुल कलर पिक्चर ऑफ हिज राधाकृष्ण जीटी लोकांची उत्साह त्याचं कार्य करतात सारेसाधारण पैसा गेले होते त्यावेळेला जे राधाकृष्ण त्या शिक्षण गेले त्याचे कारण असले त्याचा मोठा फोटो त्या ठिकाणी दिला होता His concentrated vision
I said, as he gave heavenly aspirations over the photograph. So you can decide that tonight that I was a simple, possible passable. This individual photo captured a total moment as a grounded person artist. I mean, such an article of one, the photo of a person who was a simple artist. So I was a simple person who was a simple artist of the photo. He ran a grateful state overhead. So he didn't look at the photo of a photo ahead of him. He stayed and had to work really well. Offering the camera, camera of the picture, they laughed at him. In the middle part, looked at the picture in a meditative joke, as if entered into state for that attraction of the person. So next moment, he returned to us and with twinkling eyes and a broad smile. Krishna is looking at me, and I am looking at Krishna. And that, Krishna is looking at me, and I am looking at Krishna. Krishna is looking at me, so Devata, I have no idea what it would be like to gaze upon the Krishna life. So in that Nagini Katrata, I am looking at Krishna, and I am looking at Krishna, so he is looking at Krishna, and I am having given that glance. स्मशान कसं करायचं आणि भगवान कसं आपल्याकडे साधू मला तर काय समजलं नाही कॅप्टन आहे हवे लवली एवढ्या मात्र माझ्या जीवनाने तो हवं भगवंतांचा एक शुद्ध भक्त शिवसेचा भक्त त्यांनी माझ्याकडे अगदी प्रेम प्रेम माझ्याकडे त्यांनी चालवलं तसं श्री माझ्याकडे चालला I pray to see you again. I never did in sight of your instruction. So you have not done it, you have not done it. And you have done it, since you have done it, you have not done it. But you have done it, you have done it, you have done it, you have done it, you have done it. In this way, by your mercy, I will be allowed to alert in your scripture. Since you have done it, ही तुमच्या प्रणांच्या अनुभवण्यासाठी सुरू जाऊ शकते या प्रकारे अर्थविग्रह अक्षर आकर्षित होतात तीन प्रकारे अर्थविग्रहांच्या कलेमध्ये प्रारंभ करू शकते एक आहे श्रद्धा दुसरं सेवा आणि तिसरं चिंता या तीन जेवढ्या स्थळापर्यंत जितक्या पातळीपर्यंत आपण अर्थविग्रहांची श्रद्धेने सेवा आणि सुगा करतो तेवढ्या प्रकारे आजच्या उग्रह आपल्याशी आदान प्रदान करतात मग शिल्लकच्या गोष्टी असणार ते कामर करण्याचं आहे भगवंताला आदान प्रदान करतात संपूर्ण सेवन बोलायचं ते कामर खेळा एवढंच नाही तर ते दुसऱ्या ठिकाणी जेव्हा गेले तर भगवंताने सांगितलं त्या वेळेला हे काही आठवण करत माझ्याकडे भगवंताच्या भगवंताची दर्शन आरतीच्या वेळेला ते भगवंतांना अर्पण करणं ते देखील एक आयन प्रधान आपण या प्रकारे कोण भगवंतांना अर्पण करायचं परंतु म्हणजे तुमच्या गुरुन भगवंतांना अर्पण करतो आपण अशा उभ्या भगवंतांना अर्पण करतो या भावनेमुळे सगळ्या छोट छोट गोष्टी आपण भगवंतांच्या उभ्यांचे आयन प्रदान करतो भगवान आपल्याशी आवंतुमान करतात भावना त्या प्रकारे भगवंत आपल्याशी आवंतुमान करतात ସେଇ କରିବା। ଯାହା ପ୍ରକାର ଭଗବାନ ଯାହା ସଦାନଙ୍କ ଦେଇନ ସର୍ବ ନିରାକରଣ ସତ୍ୟାଧିକାରୀଙ୍କ ରୂପ ଆମେ ଦେଇନ ସତ୍ୟାନ୍ତର ସମ ଦେଇନ ଆମେ ପ୍ରତିନିଧିଙ୍କ ରୂପ ଆମେ ଦେଇଗଲ ସେ ପର୍ବ ଭଗବାନଙ୍କୁ କରିବ ସେମିତିକି ଆପଣ ସବୁ ଅତ୍ୟାଚାର ସବୁ ଜିନିଷ ମଧ୍ୟ ଯଥାଭାବ ହେଉ ଅସନ୍ତ ଭଗବାନଙ୍କ ପ୍ରଶ୍ନ 여러분 기대받고 있는 것처럼 그런 것들을 여러분께 강의해드리는 그 입장 지나치고 갑자기 바로 기차부터 하고 지나가는 여행이나 자기권의 나라 그런 제 중요한 여행들을 좋은 여행들은 정부 정책을 기다려야 하는 잘 들어줍니다. 저로서는 구체적으로 정상 가르치는 자라는 것을 지구합니다. 지구인들부터 알았던 것을 말합니다. 그래서 역시나 차별을 아는 지구를 정상을 알았던 그 구체적으로 나서는 알치는 지구 역지가 정상들과 정상을 알았던 정상이 역사가 정상이었다. 그래서 직설이 나오지만 직설을 몇천억 마을로 연합하는 소리도 지각장애인 지금 같습니다. 제가 아프라비니에게 아프라 산이 아프라던 당연히 내가 직설과 그림자가 생기자 그림자 따라가는 지금을 넘어서 가는 것이 중학교 보고서 못하고 제가 슬픈 말고 자꾸 정치권장이 제가 모은 그런 생각을 하게 되는 것은 생각을 할 때는 지나서 생각을 알겠죠. 그것은 제일 잘 되겠죠. 제가 이렇게 생각했죠. 제가 당연히 말하는 말을 제가 그렇게 하는 것을 생각했죠. 기차적으로 나타난다. 기차적으로 나타나고 역순으로 미끌 다섯으로 그 미끌 탐구적인 정책을 물어놨죠. 작은 문장을 왜 깔았고요. 정의감을 미끌. 정의감을 깔았기 때문에. 근데 기차가 깔아도 그게 미끌을 깔았고 기차가 아닌 한 미끌 아래에 관해 기차 육체를 부딪히는 것이 아니라 그래서 이쪽으로 조사해서 접하게 하는 것도 기차가 깔았죠. 그 다음에 저학교는 목표하셨는데 이 IRC 무언색 고택팀 사회에서 마찬가지 것으로 바꾸는 거라는 방식이 지금 마찬가지 작성하던 마음의 앞에 없습니다. 이 부분은 모든 사회에서 뭘 연합하던 것 같죠. 기차 프로그램의 리그를 받치는 같은 경우에 저거 그런 것 같죠. 역시 적극 가위에서 모든 방식을 함께 시작을 할 것 같죠. 저는 저희는 제일 중요한 것은 저기에는 다르겠지만, 전화하기는 했지만, 장애인의 앞에서 따라가겠죠. 지금 얼마나 나가겠죠. 저쪽 다르면 갔나? 난 너무 무서워. 지금 모든 나는 지금 저쪽. 응? 그러면, 자유인의 문제. 제가 나가겠지만, 지금 다른 분들을 가는 거죠. 신뢰가 다하자 여성년에 지랄을 전투력적으로 말할 것으로 구역사를 기하고는 더 치타고 왔을 때 가면 되겠다. 당연히 그날과 다하자 여성년을 그라졌고 지치고 지금 자세히 자세히 맞아주는 제작자 자세히 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 자 지난해 딸이 그냥 저녁에 있던 나이라는지 자세한 걸 보내왔다. 저는 막창도 흥황하고 나한테는 막창도 흥황하고 같은 나이로 그 자식을 해보려고 하는 것 같은데 Thank you.